चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस तोड मजुरांकडून पैशांसाठी अडवणूक, ऊस उत्पादक हतबल। ऊसतोड मजुरांकडून मनमानीपणे होणारी पैशांची मागणी आणि गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत। आपल्या ऊसाची लवकरात लवकर तोडणी होऊन तो कारखान्यात जावा यासाठी शेतकऱ्यांना गाव पुढाऱ्यांच्या घरांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे। एका गावात ऊस तोडणी मजुरांच्या केवळ 2 ते 3 टोळ्या असून ऊस तोडीचं नियोजन जणू काही आपल्या मार्गदर्शनाखाली आहे अशा आविर्भावात गाव पुढारी आहेत। दरवर्षी ऊस गळीत हंगाम साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो, मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस कोसळत होता, त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्यात अडचण निर्माण झाली होती। गळीत हंगाम सुरू होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडला, त्यातच कारखान्यांकडे पुरेशा संख्येनं ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्याही नाहीत। एका गावासाठी ऊसतोड मजुरांच्या केवळ 2 ते 3 टोळ्यांचं नियोजन कारखान्यांकडून करण्यात आलं आहे। ऊस तोडण्यासाठी कारखान्यांकडे आधुनिक यंत्रणा असली तरी त्यामुळे शेतजमिनीचं नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। त्यामुळे भले उशिरा ऊस तोडा पण मजुरांकडूनच तोडणी करा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। ऊस लागवडीच्या वेळीच कारखान्यांकडे त्यांची नोंद केली जाते, नोंद केल्याप्रमाणे ऊस तोडणी केली जाते। अनेक ठिकाणी कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांच्या टोळ्या देखील आहेत, त्यांचं नियोजन गाव पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जात आहे। हे गाव पुढारी आधी स्वतःचा, नंतर आपल्या नातेवाईकांचा, नंतर वाडा भावकी आणि त्यानंतर जवळच्या कार्यकर्त्यांच्या शिवारांमधील ऊस तोडणीचं नियोजन करत आहेत। ज्याचे कोणाशी लागेबंदे नाहीत अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नंबर शेवटी लागतो, त्यामुळे गरजू शेतकरी पेचात सापडत आहेत। त्यात काही मजूर टोळ्या ट्रकमधून तर काही ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊसाची वाहतूक करत आहेत, परंतु रस्त्याअभावी काही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ट्रक जात नाहीत, त्यामुळे नंबर येऊनही त्यांच्या शेतातील ऊस तोडला जात नाही। काही गावांमधील ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे तर काही गावांमध्ये आत्ता कुठं ऊस तोडणीची सुरुवात झाली आहे। प्रारंभी जोमानं ऊस तोड होते, मात्र हा जोर हळूहळू कमी होतो। त्यानंतर ऊस तोडणीसाठी मजूर टोळ्यांकडून शेतकऱ्यांची पैशांसाठी अडवणूक केली जाते। जास्त पैसे दिले तर त्या शेतकऱ्यांच्या ऊसाची तोड आधी होते। सधन शेतकरी ऊस तोडीसाठी वाटेल तेवढे पैसे मोजत आहेत, मात्र सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे। आधीच खत मातीसाठी सोसायटी पतसंस्था बँकांचं कर्ज घेणारा शेतकरी ऊस तोडणी मजुरांच्या टोळीला कुठून पैसे द्यायचे या विवंचनेत सापडला आहे।